प्रगटीकरण अध्याय 17. मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातील एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, ये त्या अनेक जलावर जी बसली आहे त्या महावेशेचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजाने तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले. तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशुवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावाने भरलेला होता आणि त्या सात डोकी व 10 शिंगे होती. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून सोन्याचा व मौलवान रत्नाचा मोते यांचा साज घातला होता. तिच्या हातात अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई. आणि मी बघितले की ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती. आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशु तिला पाठीवर वाहतो ज्याला 7 डोकी आणि 10 शिंगे आहेत त्या पशुचे रहस्य सांगतो. आणि तू जो पशु बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाध कुपातून येईल आणि नाशात जाईल, आणि जगाच्या स्थापनेपासून ज्याची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे त्या पशुला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील, कारण तो होता नाही आणि येणार आहे. येथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती 7 डोकी ही ती स्त्री ज्यावर बसली आहे ते 7 डोंगर आहेत आणि 7 राजे आहेत. 5 पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही, आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ राहावे लागेल. आणि तो जो पशु होता आणि नाही तो 8वा राजा आहे. तो 7 झालेला आहे आणि नाशात जात आहे. आणि तू बघितलीस ती 10 शिंगे 10 राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही, पण त्यांना त्या पशुबरोबर एक घटका राजासारखा अधिकार मिळतो. ते एक मताचे आहेत. ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशुला देतात. ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रभाव बघत आहेस ज्यावरती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि तू बघितलीस ती 10 शिंगे आणि तो पशु त्या वेशेचा द्वेष करतील, तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील, कारण त्यांनी एक मनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशुला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे. आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजावर राज्य करणारी मोठी नगरी आहे.